नमस्कार शेतकरी बंधुनो, मी राजेश मिश्रा, पूर्व भारतीय सैन्य मेजर. आपल्याला एक महत्त्वपूर्ण सूचना देऊ इच्छित आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की पीएम कुसुम योजनेमध्ये सोलर पंपावर 90 ते 95% सबसिडीची संधी अजूनही आपल्यासाठी उपलब्ध आहे. पोर्टल उघडले आहे, पण योग्य कंपनी निवडली नाही तर पंप चालणार नाही, पाणी येणार नाही किंवा वेळेवर सेवा मिळणार नाही. म्हणूनच 5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी क्रॉम्पटन निवडले आहे. 95 वर्षांचा अनुभव, फक्त 10 दिवसात इन्स्टॉलेशन, 2.5 दिवसांत तो कम जल्द सेवा, 25 वर्षांची वॉरंटी प्लस फ्री इन्शुरन्स. जर आपल्याला देखील क्रॉम्पटन निवडण्यात रुची असेल तर कृपया एक दाबा आणि आमची सपोर्ट टीम आपल्याशी संपर्क साधेल. आम्ही प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहोत.